आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यंदाचे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान. अमरावतीच्या करीना थापा हिचा यात समावेश. पंतप्रधानांच्या हस्ते सुपोषित ग्राम योजनेचा प्रारंभ. शासनाच्या विविध विभागांच्या पुढील 100 दिवसांच्या नियोजनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा. स्वामित्व योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या देशभरातील 50 लाखांहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डचं वितरण. नागपूर विभागातील 376 गावांचा समावेश आणि राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन उद्यापासून अकोल्यात भरणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 17 मुलांना नवी दिल्लीत पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले. एकूण 7 श्रेणींमध्ये अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार देण्यात आले आहेत. कला, संस्कृती, साहस, संशोधन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल हे पुरस्कार देण्यात आले असून प्रत्येक पुरस्कार विजेत्या मुलांना पदक, प्रमाणपत्र आणि मानपत्र प्रदान करण्यात आले. शिखांचे 10वे धर्मगुरू गुरु गोविंदसिंह यांचे 2 पुत्र साहेबजादे बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या बलिदानाचं स्मरण म्हणून या दिवशी वीर बालकांना पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यावेळी राष्ट्रपतींनी साहेबजादे यांना आदरांजली वाहिली. तसंच पुरस्कार मिळवणाऱ्या मुलांचे कौतुक केले. बालवीर पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातल्या 17 वर्षाच्या करीना थापा या मुलीचाही समावेश आहे. साहस आणि वीरता क्षेत्रात तिला हा पुरस्कार देण्यात आला असून तिनं अतुलनीय प्रसंगावधान दाखवत आगीतून गॅस सिलेंडर बाहेर काढून तब्बल 36 जणांचे प्राण वाचवले होते. या साहसी कर्तृत्वाबद्दल करिताने आकाशवाणीसोबत संवाद साधला. ती म्हणाली की
15 मार्च को जो एक्सीडेंट हुआ था वो जब मैं 3rd फ्लोर से काम करके आ रही थी तो 2nd फ्लोर पे पूरा धुआं ही धुआं हो गया था. तो मैंने पापा को जाके बताया शायद 2nd फ्लोर पे आग लग गई है, आप घर वालों को बता दो. फिर उनकी वाइफ जो है चाबी लेके आई और चाबी उन्होंने मुझे दिया. फिर मैंने बगल के घर का ताला तोड़ा और वहां से बालकनी से पानी डाला और वहां से पानी अच्छे से आग बुझ नहीं रहा था तो मुझे बालकनी से कूदना पड़ा जिस घर पे आग लग गई थी. वहां पे कूद के मैंने दरवाजे को तोड़ा और मुंह पे गीला टॉवल बांध के तो फिर भी मैंने सिलेंडर के पास पानी डाला और सिलेंडर को ठंडा किया और सिलेंडर को बाहर निकाला. आज जो मुझे अवार्ड मिला है वो मेरी बहादुरी के कारण मिला है. मैं सिर्फ इतना ही कहना चाहती हूँ कि हमें मुसीबत से घबराना नहीं चाहिए बल्कि उसका सामना करना चाहिए.
वीर बाल दिवस हा देशातल्या नागरिकांसाठी राष्ट्रीय प्रेरणा दिवस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. सुपोषित ग्राम योजनेचा प्रारंभ त्यांनी यावेळी केला. आजच्या या सोहळ्यात सांगली शिक्षण संस्थेच्या पथकानं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत लेझिम कला प्रकाराचं प्रात्यक्षिक सादर केलं. संस्थेतल्या 18 विद्यार्थिनींसह 4 वादक, 1 व्यवस्थापक आणि 1 संघ प्रमुख असा 24 जणांचा संघानं हे प्रात्यक्षिक यशस्वी केलं. वीर बाल पुरस्कार विजेत्या मुलांशी या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी संवाद साधला. तसंच नंतर झालेल्या संचालनाला हिरवा झेंडा दाखवत मानवंदना स्वीकारली. विविध राज्याच्या पारंपरिक समृद्धीचं दर्शन घडवणाऱ्या वेशभूषा केलेल्या मुलांची पथकं आणि चित्ररथ या संचलनात सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंह यांच्या 2 लहान मुलांच्या साहेबजादे बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. आपल्या समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की लहान वयातील ते आपल्या तत्वांशी आणि आस्थेबरोबर एकनिष्ठ राहिले. त्यांचं बलिदान निष्ठा आणि वीरतेचं प्रतीक आहे. या बालवीरांच्या स्मृतीला देशात सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहेबजादे यांच्या प्रतिमेला फुलं अर्पण करून अभिवादन केलं. नागपूर महावितरणतर्फे देखील वीर बाल दिवस निमित्तानं अभिवादन करण्यात आलं. शासनानं नुकतंच आदेश निर्गमित करून वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक महानगरपालिका इथं आयुक्तपदी बदली केली असून त्यांच्या जागेवर राज्याच्या राज्यकर विभागाच्या सहआयुक्त वानमथी सी यांची जिल्हाधिकारी वर्धा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आज सकाळी नवनियुक्त जिल्हाधिकारी वानमथी सी यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुढील 100 दिवसांचा आराखडा विभाग तयार करत आहे. त्यानुसार लोककेंद्रित योजना, तंत्रज्ञानाच्या उपयोगांना सहजतेनं नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना, राज्यांचे पुढारलेपण कायम ठेवत प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कामगिरीचा समावेश असावा असा निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील 100 दिवसांच्या आराखड्यातून विभागांची ठोस कामगिरी करण्याच्या सूचना दिल्या. सह्याद्री अतिथीगृह इथं उच्च आणि तंत्रशिक्षण, वन आणि कृषी विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. असला वन्य प्राणी आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोगातून उपाययोजना करण्याच्या सूचना करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मानव आणि वन्य प्राणी संघर्षामध्ये जलद गतीनं मदत मिळण्यासाठी जलद बचाव दलाची स्थापना करण्यात यावी.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. स्वामित्व योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 50 लाखांहून अधिक घर मालकांना मालमत्ता कार्डचं या अंतर्गत वितरण करण्यात येणार आहे. या अंतर्गत नागपूर विभागातील 376 गावांमधील घरमालकांना मालमत्ता कार्ड अर्थात सनद वाटप होणार आहे. लाभार्थ्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सनद वाटप करण्यात येईल. तसंच देशभरातील लाभार्थ्यांशी यावेळी पंतप्रधान संवाद साधतील. डॉ वसंतराव देशपांडे सभागृह इथं सकाळी 11 वाजता स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. नागपूर विभागातील 376 गावांमध्ये स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप करण्यात येणार असून यात नागपूर जिल्ह्यातील 84 गावे, भंडाऱ्यातील 42, गोंदियातील 50, वर्ध्यातील 55, चंद्रपुरातील 81 तर गडचिरोली जिल्ह्यातील 64 गावांचा समावेश आहे. विभागात विशेष शिबिर घेऊन सनद वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास खासदार, आमदार, जिल्हाधिकारी तसंच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामविकास अधिकारी, तलाठी आदी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत विभागात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. जलसंधारण विभागाच्या मालकीचे असलेले सिंचन तलाव तसंच लघु प्रकल्पातून शेतकऱ्यांना थेट पाणी मिळावं यासाठी कॅनॉल ऐवजी पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठ्याची योजना हाती घेतली जाईल अशी घोषणा राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केली आहे. तालुका कार्यक्रमाअंतर्गत समावेशित देशभरातील 500 तालुक्यांचा चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा डेल्टा रँक नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यात कारंजा तालुक्यातून राज्यातून प्रथम तर देशातून 28वा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी हिमांगी कुलकर्णी.
मागास तालुक्यांना विकसित करून नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारनं नीती आयोगामार्फत आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर आकांक्षित तालुका कार्यक्रम या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. यात देशातील 500 तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्याचा समावेश करण्यात आलाय. या कार्यक्रमात आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी, मूलभूत पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या 5 क्षेत्रातील 40 निर्देशांकाचा समावेश करण्यात आलाय. या मानकांच्या प्रगतीची माहिती दर तिमाहीला नीती आयोगामार्फत डेल्टा रँकिंगच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येते. डेल्टा रँकिंगमध्ये कारंजा तालुक्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यामुळे नीती आयोगातर्फे 1,50,00,000 बक्षीस जाहीर करण्यात आलंय. सदर बक्षीस रक्कम आकांक्षित तालुका कार्यक्रमात अंतर्भूत असलेल्या 5 क्षेत्रांपैकी कुठल्याही क्षेत्राच्या अनुषंगानं तालुक्याच्या विकास कामांकरता वापरण्याच्या सूचना नीती आयोगानं जिल्ह्याला दिल्या आहेत.
वीज बिल थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एक रकमी किंवा 6 हप्त्यात भरणा करून थकबाकी मुक्ती आणि पुनर्वीज जोडणीची संधी महावितरण अभय योजनेतून उपलब्ध झाली आहे. या योजनेमध्ये नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत सहभागी 8,186 वीज ग्राहकांनी तब्बल 13,89,00,000 रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा करीत राज्यात आघाडी मिळवली आहे. योजनेत आतापर्यंत नागपूर प्रादेशिक विभागातील 26,768 लघु आणि उच्चदाब थकबाकीदार ग्राहकांनी 28,47,00,000 रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. डॉ पंजाबराव देशमुख यांच्या 126व्या जयंती दिनानिमित्त अकोला इथं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव आणि चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित या महोत्सवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार आहे. 29 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात फळबाग, भाजीपाला, फुलशेती तसंच वनौषधी, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, कृषी अभियांत्रिकी आणि अवजारी इत्यादी विभागांसोबतच कृषी विभाग, इतर कृषी विद्यापीठ, संलग्न कृषी संस्था आणि शासनाच्या इतर विभागांची दालने आहेत. विदर्भात उद्या आणि परवा अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्या नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहणार असून बुलढाणा, अकोला, अमरावतीमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यंदाचे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान, अमरावतीच्या करीना थापाईचा या समावेश आणि राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन उद्यापासून अकोल्यात भरणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.